नमस्कार, मी अमिता बडे। ऐकूयात काही ठळक घडामोडी। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई मेट्रो 3 अखेरचा टप्पा, मुंबई 1 हे अॅप आणि आयटीआयमधल्या अल्पकालीन अभ्यासक्रमांचा शुभारंभ केला। केंद्र सरकार पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून लोकांचं जीवन सुकर करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले। हे विमानतळ राज्याच्या जीडीपीमध्ये 1% वाढ करू शकेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर 2 भारत भेटीसाठी आज मुंबईत पोहोचले। ते उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत, तसंच मुंबईत फिनटेक फेस्ट इथं देखील उपस्थित राहणार आहेत। शिवसेना पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्हासंदर्भात उद्धव ठाकरे यांच्या याचिकेवर आता येत्या 12 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारीपर्यंत होणार असून त्यापूर्वी या प्रकरणाची सुनावणी घ्यावी अशी विनंती ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी ठाकरे यांच्या वतीनं केली होती। रसायनशास्त्रातला यंदाचा नोबेल पुरस्कार जपानच्या क्योटो विद्यापीठाचे सुसुमू किताओगावा, ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न विद्यापीठाचे रिचर्ड रॉबसन आणि अमेरिकेच्या कॅलिफोर्निया विद्यापीठाचे ओमर यागी यांना जाहीर झाला आहे। रेणूंच्या नव्या संरचनेसंदर्भातल्या संशोधनासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 153 अंकांची घसरण झाली आणि तो 41,774 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 62 अंकांची घसरण नोंदवत 25,046 अंकांवर बंद झाला। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।